प्रेषितांचे कृत्य याचा 23वा अध्याय. मग पाऊल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी करून म्हणाला, बंधुजन हो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे. तेव्हा महायाजक हनन्या याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यास त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली. तेव्हा पाऊल त्यास म्हणाला, हे चुना लावलेले भिंती, तुला देव मारील. तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करावयाला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय? तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, तू देवाच्या महायाजकाची निंदा करतोस काय? पाऊलाने म्हटले, बंधुजन हो, हा महायाजक आहे हे मला ठाऊक नव्हते, कारण तू आपल्या लोकांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध वाईट बोलू नको असे शास्त्रात लिहिले आहे. तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदुकी व एक भाग परुषी आहे हे ओळखून पाऊल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, बंधुजन हो, मी परुषी व परुषांचा पुत्र आहे. आमची आशा व मरण पावलेल्यांचे पुनरुत्थान या संबंधाने माझी चौकशी होत आहे. तो हे बोलत आहे तोच परुषी व सदुकी यांच्यात भांडण लागून लोकात फूट पडली, कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही असे सदुकी म्हणतात. परुषी तर या दोन्ही गोष्टी मान्य करतात. तेव्हा मोठी गडबड उडाली आणि जे नियमशास्त्र शिक्षक परुषांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काही जण उठून तंतन करीत म्हणाले, या मनुष्याच्या ठाई आम्हास काही वाईट दिसत नाही. जर आत्मा किंवा देवदूत त्यांच्या बरोबर बोलला असेल तर मग कसे? असे त्यांच्या जोराचे भांडण चालले असता ते पावलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायाला हुकूम केला की खाली जाऊन त्यास त्यांच्यामधून सोडवून गडीत आणावे. त्याच रात्री प्रभू त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला, धीर धर, जशी तू यरुशलेम शहरात माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल. मग दिवस उगाल्यावर कित्येक यहुदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, पावलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही. हा कट रचणारे इसक 40 अधिक होते. ते मुख्य याजक लोक व वडील यांच्याकडे येऊन म्हणाले, पावलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाही. अशा कडकडी शपथेने आम्ही आपणास बंद करून घेतले आहे. तर आता त्याच्या विरुद्ध आणखी काही बारकाईने विचारपूस करावायची आहे, या निमित्ताने त्यास आपणाकडे आणावे. असे तुम्ही न्यायसभेतही सरदाराला समजावे, म्हणजे तो जवळ येतो न येतो तोच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार आहोत. तेव्हा ते दबा धरून बसल्याचे पावलाच्या बहिणीच्या मुलांनी ऐकले आणि गडीत जाऊन त्याने पावलाला सांगितले. तेव्हा पावलाने एका शताधिपतीला बोलावून म्हटले, या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा, याला त्यास काही सांगायचे आहे. तेव्हा त्याने त्यास सरदाराकडे नेऊन म्हटले, बंदीवान पाऊल ह्याने मला बोलावून विनंती केली आहे की या तरुणाला आपणाकडे आणावे, त्यास आपणाबरोबर काही बोलायचे आहे. तेव्हा सरदाराने त्याचा हात धरून त्यास एकीकडे नेऊन विचारले, तुला काय सांगायचे आहे? तो म्हणाला, यहुद्यांनी असा एकोपा केला आहे की पाऊलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाच्या निमित्ताने त्यास उद्या खाली सभेमध्ये आणावे अशी आपणाला विनंती करावी. तर मग तर आपण त्याचे ऐकू नका, कारण त्यांच्यापैकी 40 अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत. त्यांनी शपथ घेतली आहे की त्यास जीवे मारीपर्यंत आपण खाणार पिणार नाही आणि आता ते तयार होऊन आपल्या संमतीची वाट पाहत आहेत. तेव्हा तू हे मला कळविले आहे हे कोणाला सांगू नको, असे त्या तरुणाला निक्षून सांगून सरदाराने त्यास निरोप दिला. मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, कैसरियात जाण्यासाठी 270 स्वार व 200 भालेकरी प्रहार रात्रीस तयार ठेवा आणि पाटाळे मिळवा, त्यावर पावलाला बसून फेलिक्स सभेदाराकडे सांभाळून न्या. शिवाय त्याने अशा मजकुराचे पत्र लिहिले, महाराज फेलिक्स यांना सुभेदार कैद लुसिया याचा सलाम. या मनुष्यास यहुद्यांनी धरले होते आणि त्याच्याकडून त्याचा घात होणार होता. इतक्यात हा रोमी आहे असे कळल्यावरून मी शिपाई घेऊन जाऊन त्यास सोडवले आणि ह्याच्यावर आरोप आणण्याचे काय कारण होते हे समजून घेण्याच्या इच्छेने त्यास त्याच्या न्यायसभेत खाली नेले. तेव्हा त्याच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टी संबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा बंधनाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता असे मला दिसून आले. या मनुष्याच्या विरुद्ध कट होणार आहे अशी मला खबर लागताच मी त्यास आपल्याकडे पाठवले आहे. वादींनाही आपल्या समोर खटला चालविण्यास सांगितले आहे, सुखरूप असावे. शिपायांनी हुकुमाप्रमाणे पावलाला रात्री अतिप्रतिसास नेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या बरोबर जाण्यास स्वार ठेवून ते गडीत परत आले. कैसरियात गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पावलाला त्याच्या पुढे उभे केले. पत्र वाचून त्याने विचारले, हा कोणत्या प्रांताचा आहे? तो किलिकियाचा आहे समजल्यावर त्याने म्हटले, तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेल आणि त्याला हेरोदाच्या राजवाड्यात ठेवावे असा त्याने हुकूम सोडला.